भाग सतरावा येशूना क्रुसावर खिळण्यात आणा. मार्क याचा 15 अध्याय 22 ते 39 वचन. पेत्राचे पहिले पत्र याचा 2 अध्याय 21 ते 24 वचन. सैनिकांनी येशूला लाकडाने बनवलेले क्रूस खांबावर हातात व पायात खिळा ठोकात, तहा तो मरणार नाही. ते काळात अपराध करणाऱ्याला त्याला मारण्यात येई. दोन अपराध्याला पण येशू बरोबर वधस्तंभावर खिळण्यात आणा, तरी पण येशूनी कणाही अपराध करेल नाही. जी शिक्षा येशू लेत होता ती आपल्यासाठी होती. आम्ही सर्वांनी पाप करेल, आमने पापासाठी आम्ही मरणार होता. येशू सर्वांनी पापासाठी स्वतःना बलिदान दिना. जर आम्ही पापी आहोत तर आम्ही आमने पापापासून मागा फिरूलाच, तर परमेश्वर आमने सर्व पापानी क्षमा करी. येशूवर विश्वास ठेवा तर आम्हाला तारण मिळेल.